त्या संध्याकाळी स्वामीजींनी आमच्याशी संवाद साधला आणि आपण अधूनमधून असे भेटत जाऊ असंही म्हणाले. त्या भेटीनंतरच स्वामीजींनी युवासंघाची कल्पना जन्माला घातली. दरवर्षी जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीच्या वेळी साजरा होणारा वय वर्ष 15 ते 25 युवा स्नेह नंतर वर्षातून 2 वेळा असा सुरू झाला. स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने वय वर्ष 15 ते 25 युवा साधक भगवद्गीतेच्या एका अध्यायावर आपले चिंतन या कार्यक्रमात प्रकट करू लागले. त्यामध्ये पहिल्या 3 अध्यायांवर सद्भक्त अमित टोंगावकर आणि केदार वझे, चौथ्या अध्यायावर सद्भक्त अनिकेत विनय, तर 5व्या अध्यायावर सद्भक्त मंदार वझे या युवा साधकांनी आजपर्यंत आपले चिंतन व्यक्त केलेले होते. कोणताही अभ्यास सुरू केला की स्वाभाविकपणे जसे जसे आपण पुढे जातो तसे तसे आपली मागची पाठी कोरी होत जाते. आपण अधिक सुखात अधिक सुख प्राप्त करण्याकरता आणि छोटे पैसे मिळवण्याकरता जो अभ्यास करतो त्या अभ्यासाला जर काही रिव्हिजनची गरज असेल तर युवा स्नेहामध्ये सुरू केलेला अभ्यास हा भगवद्गीतेचा आहे. या अभ्यासाला रिव्हिजन एकदाच काय तर अनेक वेळा लागली नाही तरच नवल. आजचा हा युवा स्नेहाचा कार्यक्रम हा 1 ते 5 या अध्यायांवरचा अध्यायांचा आढावा आणि 6व्या अध्यायावर चिंतन असा आहे. मी सद्भक्त आशिष, केदार, अवधूत आपापल्या चिंतनाद्वारे हा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी ज्यांच्या कृपा आशीर्वादाशिवाय आम्ही करू शकलो नसतो असे आपले प्राणप्रिय सद्गुरूच्या पूजनाने आपण आपला कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सद्भक्त सायली आणि प्रणव शेठ हे स्वामीजींची आणि मातोश्रींचे पूजन करतील. मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक विनोद वागला होता. चिंटू आणि त्याचे मित्र पप्पू, बगया आणि मिनी हे डबा खायला बसलेले असतात. डबा खायला बसले असताना असे सगळे एकत्र बसलेले असतात. एक जण डबा उघडायला सुरुवात करतो. पहिला डबा उघडतो तर भोपळा, दुसरा उघडतो तर पडवळ, तिसरा उघडतो लाल माठ. आता चिंटूला प्रश्न पडतो, आता मी डबा उघडू की नको अशी भीती त्याला वाटायला लागते. आपल्या रोजच्या जीवनात घडणारा प्रसंग आहे. युवा स्नेहाच्या निमित्ताने ही त्याच्या 1 ते 6 अध्यायांवर आम्ही चिंतन करत होतो, त्यामुळे या छोट्याशा विनोदावर सुद्धा विचार केला गेला. खरंच का बरं असं प्रतिक्रिया देतो आपण, काय कारण असेल? एखाद्या गोष्टीची आवड असणे तर दुसऱ्या गोष्टीची नावड, एखाद्या प्रसंगात आनंद उपभोगणे तर दुसऱ्या दुःख, कोणाबद्दल जिव्हाळा तर कोणाबद्दल द्वेष, हेच आपलं स्वरूप आहे असा आपला बोध पक्का झालेला असतो. पण गीतेमध्ये भगवंत म्हणतात तू आत्मा आहे आणि हेच तुझं खरं स्वरूप आहे. आता आत्मा म्हणजे आपण आपलं नक्की स्वरूप तरी काय? आचार्यांच्या शब्दात सांगायचं तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्वाक्त सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. जो सर्वव्यापी आहे, जो निराकार आहे, ज्याच्या ठिकाणी कोणताही विकल्प नाही असा मी, अशा मी ते वर्णन आचार्यांच्या शब्दात आता आपण ऐकणार आहोत. आचार्यांनी रचलेले आत्मशतक आपल्या समोर सद्भक्त गायत्री कुलकर्णी सुचेता वाघ समृद्धी तावरे आता सादर करतील.
मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानिनाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न द्रव्योमभूमे न तेजो न वायुः चिदानन्दरूपशिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न पञ्चानिलामे भवा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः वाक्पाणि पादौ न चोपस्पकायु निरानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ न दोलैव नैव मात्सर्यभावः न धर्मो न चापो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विदुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम् चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम् चिदानन्दरूपश्चिदोऽहं चिदोऽहम्।
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मुकुंद नाथाय नमः। चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। आत्म्यत्व काय स्वरूप आहे हे सांगणार हे आत्मशिक्षण। अर्जुनाच्या प्रश्नापासून सुरू झालेली भगवद्गीता भगवंतांनीही आत्म्याचं स्वरूप त्यात सांगितलं। आत्मस्थ राहून कर्म कसं करायचं आणि तो बोध पक्का झाल्यावर त्याची पुढची पायरी म्हणजे स्थितप्रज्ञ ही लक्षणं सुद्धा भगवंतांनी सांगितली। आपण सर्वजण नित्य केंद्र देतो, श्रवण करतो, रोज ध्यानाला बसतो आणि व्यवहारही करतो। केंद्रात जे वारंवार ऐकतो शिकवले जाते, व्यवहार करताना मात्र त्याचा आठव आपल्याला राहत नाही। याचा विसर पडतो म्हणून आपण देहबुद्धी हा आपला बोध पक्का होतो आणि व्यवहारात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते। अर्जुनही अशाच संघर्षामध्ये सापडला होता जेव्हा भगवंतांनी अतिशय कृपाळूपणे त्याला या भ्रमातून बाहेर काढले। आपण आपली आणि अर्जुनाची बरोबरी ही कर्मातील संघर्ष या एकाच पातळीवर करू शकतो असं मला वाटतं। अर्जुन एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, पण स्वजनहत्या करून आपल्याला केवढे पाप लागेल अशा मोहमध्ये तो त्याची कोंडी झाली होती। मी त्यांना मारणार असेही तो भगवंतांना म्हणाला। त्यापेक्षा मी संन्यास पत्करतो अथवा मरण पत्करतो। थोडक्यात जर पाहिलं तर भगवंतांचा पडलेला विसर आणि कर्मामधून मिळणारे फळ ही गीतेची दोन प्रमुख कारणे असावीत असं मला वाटतं। मग अशी म्हणालो तसं व्यवहार काळी आपल्याला केंद्रातील शिकवणीचा विसर पडतो, आपण व्यवहारातच बुडून जातो, इतर कसलेच भान आपल्याला राहत नाही। एखाद्या कर्मामधून आपल्याला फायदा होणार आहे का किंवा इतर काही ऑप्शन्स आहेत का याची चाचपणी आपण करून बघतो। अशातच समजा एखादं कर्म आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे झालं नाही तर आपण उद्विग्न होतो। ही उद्विग्नता जेव्हा आपल्याला सहन होईनाशी होते तेव्हा आपल्याला स्वामीजींची कटाक्षाने आठवण होते आणि काय शेअर करायचं असं आपण त्यांना विचारतो। अर्जुनानेही तेच केले। भगवंत इथे प्रेय म्हणजे इंद्रियांना आवडणारे आणि श्रेय म्हणजे अंतिम समाधानाचे असे दोन मार्ग सांगतात। त्यात अर्जुन भगवंतांना काय श्रेयस्कर आहे असे विचारतो। काय बरं होतं आपण उद्विग्न होऊन स्वामीजींकडे गेल्यावर? स्वामीजी आपल्याला धीर देतात, ध्यान नाम आणि साधना आपल्याकडून करून घेतात। देहबुद्धी बळकट झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी सत्य काय आहे याची ओळख करून दिली. भगवंतांचा विसर पडल्याने शाश्वत काय आहे हे आपल्याला समजण्याचं होते. अशाश्वत गोष्टींमध्ये आपण रमून जातो आणि ते सत्य मानू लागतो. भगवंताच्या अज्ञानाचे उदाहरण देताना जो गेला आहे त्याचा शोक करण्याचं उदाहरण देतो. आत्मा हेच परम सत्य आहे. आत्मा अज नित्य शाश्वत आणि पुरातन असा आहे. वर्णन करून अथवा ते ऐकून त्याला जाणणे केवळ अशक्य असेही भगवंत म्हणतात. आपण देह धारण केला असताना आत्मसाक्षात्काराचे धनी होणे हे सर्वात मोठं आश्चर्य आहे असे भगवंत या ठिकाणी म्हणतात. आपल्याला जी इंद्रिय लाभली आहेत त्या सर्वांची धाव बाहेर आहे आणि बाहेर आपल्याला प्रलोभन आपल्याला भुरळ पाडणारे अनेक प्रलोभन आहेत ज्याच्यामध्ये आपण अडकलो तर सुटणे अगदी मुश्किल आहे. आपल्याला भुरळ पडते म्हणजे नक्की काय होतं याचा अनुभव मी मागच्या आठवड्यातच घेतला. क्लायंट कडे जाऊन ऑडिट करून येताना अख्खा लक्ष्मी रस्ता पालथा घालायला लागला. इथे असणारी कपड्यांची दुकाने विविध शोरूम्स रस्त्याच्या कडेला अडकवलेली जर्किंग ही पाहिले की बस संपलं जात. त्यात अडकल्याशिवाय काही खेळ नाही. अडकलोही त्याच्यात. पहिल्या दिवशी फिरताना विचार सुरू आले पेमेंट झालं की आधी घड्याळ घ्यायचं तर आधी जर्किंग घ्यायचं. खरं तर पेमेंट झाल्यावर दोन्ही पैकी काहीच घेतलं नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात की ह्या गोष्टीतून वेळ काढून आत्मा पाहणे त्याच्याशी एकरूप होणे हे एक आश्चर्य आहे. खरं तर ही एक चेन आहे असं मला वाटतं. आधी सगळं मी करतो असं वाटणं मग त्यामध्ये गुंतून विषयांचा भोग घेणं विषयांचा क्षणिक सुखामध्ये रमणं नंतर त्याच्यातून उत्पन्न होणारी उद्विग्नता ही उद्विग्नता अशांती ही आपल्याला सहन होत नाही आणि म्हणूनच पुढचं पाऊल म्हणजे आपण ते कर्मच करत नाही. याचे उदाहरण घेतले झाले तर रिझल्ट नंतर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या नापास झाल्यामुळे मुलाची आत्महत्या. म्हणूनच भगवंत म्हणतात आत्मज्ञान हे शाश्वत सत्य आहे. आत्म्याचे वर्णन करताना तो अज नित्य असे ते म्हणतात. आत्मा कधीही मरत नाही. त्याला जाता येत नाही ओलं करता येत नाही सुकवता येत नाही की तोडता येत नाही. आपण खराब झालेले कपडे जसं बदलतो तसा आपला आत्मा शरीर बदलत असतो. जोपर्यंत तो मोक्षाला प्राप्त होत नाही तोपर्यंत हा प्रवास चालूच असतो. पण हा प्रवास सोयीत नसतो. आपण जी कर्म करतो त्याच अनुषंगाने आपला पुढचा प्रवास घडत असतो. म्हणून जे कर्म आपल्या वाट्याला आले आहे ते उत्तम प्रकारे केले पाहिजे. ते न करणे हे ऑप्शनच आपल्यापासून नाही. जो आत्मज्ञान प्राप्त करतो तो बुद्धीची स्थिरता अनुभवतो. असा जो असतो तो कर्म करणे कधीही सोडत नाही कारण कर्माच्या फळावर किंवा यशापयशावर त्याचा बोध अवलंबून नसतो. अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला इथे भगवंत सांगतात ती म्हणजे आपण नेहमी कर्म तर करत राहिलेच पाहिजे पण कर्म न करण्याचे एक कारण म्हणजे त्याची फलाशक्ती. सांख्यबुद्धीचा सिद्धांत सांगताना भगवंत म्हणतात स्वधर्म कर्म हे कोणत्याही परिस्थितीत टाळता येत नाही. कितीही बिकट प्रसंग आला तरी स्वधर्म कर्म हे केलेच पाहिजे आणि जो ज्ञानी पुरुष असतो तो आपल्या बोधावर स्थिर राहून स्वधर्म कर्म पारच पाडतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी. त्यांच्या आयुष्यात अनेक बिकट प्रसंग आलेले आहेत त्याच्या आठवणीही आपण ऐकल्या आहेत. त्या प्रसंगांमधली त्यांची कृती हीही आपल्याला माहिती आहे. नुसतेच फळाचा त्याग करून कर्म कर असे जरी भगवंत सांगत असले तरी आपण जी कर्म आपल्या हातून घडत आहे ती स्थिर बुद्धी ठेवून करणे हे भगवंतांना अपेक्षित आहे. विनोबा फलत्यागाबाबत अतिशय सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात एखाद्या चित्रकाराला तुम्ही सांगा की तू चित्र काढू नकोस. एखाद्या शेतकऱ्याला सांगा की तू शेतात जाऊ नकोस मी तुला त्याचे भरपूर पैसे देतो पण तू काय ऐकणार आहे का. कारण एखाद्या कर्मातून आपल्याला जो आनंद मिळतो किंवा समाधान मिळतं तेच त्या कर्माचं फळ असतं. इतर बाह्य जे आपल्याला फळ दिसतं ते अतिशय गौण असतं असं ते म्हणतात. आपल्याही जीवनात असा प्रसंग अनेक वेळा आला असेल की आपण आधी समोर असून मन लावून एखादं कर्म करतो त्या कर्माच्या फळाबद्दल आपण विचारही करत नसतो. अशा प्रकारे आत्मबोधावर राहून कर्म करणारी जी बुद्धी आहे तिला भगवंत योग बुद्धी असे म्हणतात. भगवंतांनी अर्जुनाला फक्त शाश्वत सत्य आहे काय आहे हे न सांगता ते सत्य स्मरून कर्म कशी करावी हे सुद्धा सांगितले. पण कितीही फेरी सांगितली तरी जोपर्यंत प्रॅक्टिकल आपल्याला अनुभवायला येत नाही तोपर्यंत हे आपण करू शकतो की नाही याची आपल्याला खात्री पटत नाही. म्हणून तो अर्जुन भगवंतांना असे जीवन जगणाऱ्यांविषयी अधिक सांगण्यास सांगतो. भगवंत तेव्हा हितप्रद माणसाचे वर्णन करतात. ही लक्षणे वाचताना स्वामीजी डोळ्यासमोर उभे राहतात. हितप्रज्ञाविषयी बोलताना भगवंत म्हणतात, आत्मज्ञान सांगणारी सांख्य बुद्धी आणि आचरण विषयक योग बुद्धी या दोन्ही ज्याच्या ठिकाणी मुरले आहेत, परिपूर्ण रीतीने पुरवल्या गेले आहेत, असा भगवद्गीतेचा पूर्ण आदर्श सत्पुरुष म्हणजे हितप्रज्ञा. हितप्रज्ञाचे गुणविशेष सांगताना भगवंत म्हणतात, दुःखामध्ये जो उद्वेगरहित राहतो, सुखामध्ये रमून त्यांच्या विषयांमधून निर्माण होणारा स्पृहा जो वाढू देत नाही तो हितप्रज्ञा. देहबुद्धी त्याला रमायचं नसते, त्यामुळे त्याचे जीवन तो एका उंचीवरून जगत असतो. या सर्व गोष्टी आपण स्वामीजीमध्ये बघू शकतो, त्या समजू शकतो. मागे एका सत्संगात बोलताना स्वामीजी म्हणाले होते, तुमच्यावर जे कोणी करणी करतो वगैरे म्हणतात त्यांना म्हणा माझ्यावर करणी करा, मी देह हा भाव केव्हा सोडून दिला आहे. खरं भगवंतांनी सांगितलेला शब्द शब्दाचा अर्थ आपल्याला स्वामीजींच्या जीवनाकडे बघून कळतो. हजारो लोकांना घेऊन ज्ञानेश्वरीचे पारायण यशस्वीपणे करणं तेव्हा स्वामीजी हितप्रज्ञ होते. त्याही पेक्षा अनेक मंडळींना अनेक साधकांना घेऊन स्वामीजींनी पंढरपूरची आनंद यात्रा केली तेव्हाही स्वामीजी हितप्रज्ञ होते. माधवनाथ स्वामीजींचे सुसज्ज ध्यान मंदिर ही संकल्पना गणेशपुरम रूपाने उभी राहिली ती उभी राहिली तेव्हाही स्वामीजी हितप्रज्ञ होते. नुकतंच आपण गुरुपौर्णिमेचा काळ म्हणतो, त्यामध्ये स्तवनांद्वारे आपण आपल्या सद्गुरूंची पूजन करतो, त्यांच्या गुणांचे वर्णन करतो, आपल्याला आठवणी सांगतो. हे चिंतन ऐकताना सुद्धा स्वामीजी हितप्रज्ञ करतात. हितप्रज्ञ माणसाच्या ठिकाणी भगवंत आणि अजून एक गुण प्रकाशाने सांगितला तो म्हणजे सर्वबुद्धी, विचारांची शुद्धता. एक अधिक एक दोन हे जेवढा विचार सरळ शुद्ध आहे तेवढी थॉट क्लॅरिटी ही स्वामीजींच्या पाशी अनुभवायला मिळते. आपल्याला काय करायचे आहे हे अगदी त्यांना फक्त माहित असते. भगवंताच्या सांगण्यानुसार जिथे ते सगळे उदासीन असतात, सगळं जग उदासीन असतं, तिथं हितप्रज्ञ जागरूक असतो. विषयांचे चिंतन, इंद्रिय नियमन हे हितप्रज्ञ माणसाला कधी करायचे हे ठोक असते. कोणत्याही विषयांमध्ये तो अडकून पडत नाही. वर दिलेली सर्व उदाहरण मी अभ्यास म्हणून घेतले होते. याच्यातच एखादे उदाहरण आपण आपल्या जीवनाला जर का लावून पाहिले, समजा एखादी गाडी घेतली, आपल्या पैशाने घेतली, 10 लोकांना सांगणार आपण माझ्या पैशाने गाडी घेतलेली आहे, एवढे पुढचे कशाला. कामाच्या वेळेत एखाद्याला बॉसने आपली स्तुती केली, आपल्याला बरं वाटते, आपण घरच्यांनाही सांगतो तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण त्यातच अडकून बसतो, त्यातच रमून बसतो. पुढे जर का तेच काम एखाद्या कलिगनं करायला घेतले आपण त्याला आपला एक्सपिरियन्स सांगणार, पण आपलं झालेलं कौतुक हे आवर्जून सांगतो. हे सगळं हितप्रज्ञ माणसाच्या ठिकाणी नाही खरोखर. म्हणूनच भगवंतांनी सांगितलेला शब्द शब्द स्वामींच्या जीवनाकडे बघून त्याचा अर्थ कळतो. अशी जी स्थिती आहे हितप्रज्ञाची, ही प्राप्त करण्याच्या आधी भगवंतांनी आत्मनाशाची परंपरा सांगितली आहे. म्हणजे विषयांमध्ये अडकणे आणि त्यात अडकून आपण आपल्या उद्दिष्टांपासून दूर जाणे. आत्मनाश टाळण्याकरता भगवंत आपल्याला समबुद्धी ठेवून विषय भोगामध्ये न गुंतण्याचा प्रयत्न आणि न जमल्यास पुन्हा प्रयत्न करण्यास सांगतात. असे प्रयत्न आमच्याकडून हो आणि आपल्या कृपेने त्यात आम्हाला यश हो अशी प्रार्थना मी सुरू करतो. या अभ्यासाचा अनेक उपयोग म्हणजे आपले विचार जो शोधण्यास आणि त्याच्यावर काम करण्याची एक संधी असते. अर्जुनाच्या मदतीने आपण आपला एक विचारदोष आत्म्याचा विचार तर शोधला, पण कर्म करायला सांगितल्यावर पुन्हा जर आपण त्याच चेन मध्ये अडकणार असू तर भगवंत आपल्याला कर्म करायला का सांगत आहे. या प्रश्नाचं उत्तर करता भगवंतांनी कर्मयोग सांगितला. कर्मयोगामधून भगवंत आपल्याला काय मार्गदर्शन करतात याच्यावरचे चिंतन आता अशीच आपल्या समोर पडत.
नष्टो मोहं स्मृतिर्लब्ध्वा हे अर्जुनाचे उत्तर म्हणजे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. सर्व कामनांचा नाश होऊन मी जन्म मृत्यूरहित आहे. चैतन्य रूप आनंद स्वरूप परमात्म्याचा मी अंश आहे. वास्तविक जीव ही पण एक उपाधी असल्यामुळे अंश पण नाही, तर मी व्यापक परमात्माच आहे असा बोध म्हणजे ज्ञान. स्वप्नांची समाप्ती, अखंड आनंदाची सुरुवात हे साधल्यावर दुसरे काहीच साधण्याची गरज नाही ही गोष्ट. दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली. स्थितप्रज्ञा हा गीतेचा केंद्रबिंदू आहे. दुसऱ्या अध्यायात खरं म्हणता तर भगवद्गीता संपली होती, कारण दुसऱ्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अत्यंत इंटेन्स आणि कोर नॉलेज सांगितले होते. मात्र अर्जुनाच्या एका प्रश्नाने भगवंतांनी कर्मयोग सांगायला सुरुवात केली. तो प्रश्न म्हणजे, जर फक्त स्थिरबुद्धीतच राहायचे आहे तर मी कर्म कशाला करू, फक्त स्थिरबुद्धीतच राहतो. तेव्हाच्या उत्तरात जीवानी मुळात देह धारण केल्यावरच श्वासोच्छ्वासाच्या रूपाने कर्मास सुरुवात होते व देह गेल्यावर कर्माचा अधिकार संपतो. कर्म थांबवता येत नाही, ती प्रकृतीच्या रेट्याने होतात, ती थांबवता येणे शक्य नाही. फक्त दृष्टिकोन कसा पाहिजे हे सांगण्यात आले. तर समर्पण भावाचा दृष्टिकोन असेल तर लेप लागत नाही. कर्म व कर्मफळात आसक्ती नसेल तर लेप लागत नाही. ही मूळ कन्सेप्ट सांगितली गेली. जर एवढं सगळं खरं आहे तर अडथळा कुठं? मला स्वतःच्या बाबतीत असं वाटतं की एखादं प्रवचन वगैरे झालं की मला पण असंच वाटत असतं अडथळा कुठं. तर एका तासानंतर लक्षात येतं की आपण बऱ्याच गोष्टीत अडकत जातो. त्याच्यानंतर भगवंतांनी काम आणि क्रोध या दोन शत्रूंची ओळख करून दिली, त्यांना ठार मारायला सांगितले. काम आणि क्रोध एखाद्या साधकाचे इतके स्ट्रॉंग शत्रू आहेत कारण ते प्रवृत्तीवर राज्य करतात आणि कर्म प्रवृत्तीच्या रेट्याने होतात. त्यामुळे समर्पण भावाने होणे अशक्य जोपर्यंत प्रवृत्तीत आहोत तोपर्यंत. पण काम व क्रोधाला शत्रू समजून ठार मारायचे तर शत्रूला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. काम आणि क्रोध जीव प्रकृतीवर असतो तोपर्यंतच डॉमिनंट असतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो निराकार रूपो भूव्याप्त सर्वेत्र सर्वेंद्रियाणी हे जसे जसे समजत जाते तेव्हा या शत्रूंचा इन्फ्लुएन्स कमी व्हायला लागतो. म्हणजे जीवाला ब्रह्माचा स्पर्श होणे गरजेचे म्हणून विकर्म सांगायला सुरुवात केली गेली. ध्यानाचा अभ्यास, नामाचा अभ्यास, पश्चामी ते रूपम जनांतरस्यांचा अभ्यास हळूहळू करायला सुरुवात केली गेली. ध्यानाच्या अभ्यासात स्पर्शांकृत्वा भैरभ्या चक्षुश्चैवांतरे भुवो प्राणापान समो कृत्वा नासाभ्यंतरचारिण विषय बाजूला ठेवून भूमध्याकडे बघावे, मनातल्या विचारांकडे साक्षीपणे पाहावे. सहा मी थोडी गॅप अहम असे श्वास समजून घेणे आणि नंतर सद्गुरु कृपेने ब्रह्माचा स्पर्श होणे. तसेच नामाच्या बाबतीत प्रेमाने परमात्म्याचे स्मरण नामाच्या रूपाने पण समजून जसे ज्ञानोबा माऊलींनी अद्वैत भावाने घेण्यास सांगितले तसे ध्यानातून व नामातून इथून जेव्हा आपण नॉर्मल व्यवहारात येतो तेव्हा तारतम्याने पश्चामी ते रूपम जनांतरस्थमचा अभ्यास करा. दुसऱ्या अध्यायात सांगितलेला स्थितप्रज्ञ ज्ञानाची लक्षणे सहज इमिट करते. ही ज्ञानाची किरणे असतात, ही वाचून आणता येत नाही. ही स्थिती आत्मबोधाने प्राप्त होते त्यासाठी विकरणे. हे जाणलं गेलं पाहिजे की मुळात देह कायम नसल्याने ते कायम नाही ते असत या नियमाप्रमाणे देह असत, त्यातून निर्माण होणारी कर्मे असत व कर्मातून निर्माण होणारी भावना त्याहून असत. या भावना आपल्याला स्वप्नात अडकवतात व वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. जी जी कर्मे घडतील ती माझ्या प्रकृतीच्या नाही तर परमात्म्याच्या अधिष्ठानावर घडतात याचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न. कर्मे व कर्मफळे येणारच, मात्र मुळात मनाने ह्यात न अडकणे अपेक्षित आहे. ही सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करावी ही शिकवण आहे. मी यंत्र तू यांत्रिक असा भाव ठेवायचा असे संतांनी सांगितले आहे. असे झाले तर कामनांची अनुपस्थिती साध्य होईल व जीव ब्रह्मास स्पर्श करेल. मूळ ध्येय आत्मबोध, त्यासाठी विकर्माचा अभ्यास व कर्मयोगाचे आचरण. मात्र सगळ्या गोष्टी जर कोरड्या मनाने केल्या गेल्या त्यात भावना नसतील तर कदाचित गोष्ट साध्य होणार नाही. त्यासाठी थोड्या ओल्यावाची प्रेमाची जोड लागते. मार्दवता ओलावा जिथे सुरू होतो तिथे भक्तीचा प्रांत सुरू होतो. भक्ती बरोबर प्रेम अधिक शरणागतता अधिक विश्वास. एकदा कुंभीकर महाराज सकाळी मंदिरात रामाचं दर्शन घ्यायला गेले होते तेव्हा अंबुराव महाराज देऊ झाडत असताना त्यांना दिसले. तर ते म्हटले की सकाळ सकाळी तू माझ्यासमोर झाडू घेऊन का उभा आहेस हे असं बोलून ते आत गेले. दर्शन घेऊन परत बाहेर आले. ते रागाने परत म्हणाले आता झाडणार ते. त्या दोन्ही प्रसंगात अंबुराव महाराज होय महाराज तेवढंच म्हणाले. मला असं वाटतं की पूर्ण शरणागतता सरेंडर व प्रेमाचे आपल्या अभ्यासासाठी हे अत्यंत उपयुक्त असे उदाहरण आहे. फक्त प्रल्हादांनी कड्यावर न पडत असताना देखील भगवान विष्णूंचे नाम सोडले नाही हे प्रेम व विश्वास. कल्याण स्वामींनी जी समर्थांसाठी सेवा केली ते प्रेम. आपण खूपच सामान्य सूक्ष्म मात्र मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम जर कृपा तमहम वंदे परमानंद माधवम हा श्लोक लक्षात ठेवून आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण व्हा. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे हा विश्वास ठेवून नाम घेतला जावा. स्वामीजींच्या चरणी हीच प्रार्थना करावीशी वाटते की बोलल्या गेलेल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक गोष्ट आत्मबोधाकडे नेणारी प्रत्येक गोष्ट प्रभावीपणे माझ्या आचरणात असाव्यात. आपल्या कृपाशीर्वादाने ही गोष्ट साधावी हीच प्रार्थना. आता सद्भक्ता अवधूत कर्मयोगाच्या पुढील भागावर आपले विचार प्रगत करेल. तत्पूर्वी सद्भक्त स्वरूप स्वामी स्वरूपानंदांचा कर्मयोगावरील एक अभंग सादर करेल.
कलाशा व कर्म आदरी चांदनी कलाशा व कर्म आदरी गीते माझी हरी उपदेशी गीते माझी हरी उपदेशी चांदनी कलाशा व कर्म आदरी चांदनी कलाशा व कर्म आदरी गीते माझी हरी उपदेशी हो गीते माझी हरी उपदेशी चांदनी कलाशा साधिता स्वकर्मा होत चित्त शुद्धी साधिता स्वकर्मा साधिता स्वकर्मा होत चित्त शुद्धी तीन मोक्ष सिद्धी लाभतसे तीन मोक्ष सिद्धी लाभतसे चांदनी कलाशा स्वकर्म आदरी चांदनी कलाशा जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान जोवरी अंतरी जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान तोवरी साधन कर्म हेची तोवरी साधन कर्म हेची चांदनी कलाशा स्वकर्म आदरी चांदनी कलाशा स्वामी म्हणे जाण होता आत्मज्ञान स्वामी म्हणे जाण स्वामी म्हणे जाण होता आत्मज्ञान कर्माचे बंधन राहे चीना कर्माचे बंधन राहे चीना सांडुनी पलाशा स्वकर्म अदरी सांडुनी पलाशा स्वकर्म अदरी गीते माझी हरी उपदेशी हो गीते माझी हरी उपदेशी सांडुनी पलाशा स्वकर्म अदरी सांडुनी पलाशा स्वकर्म अदरी
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी स्वरूपानंदांचा हा अभंग ऐकल्यावर मला असं वाटायला लागलं की आपण खूप बोलतो आणि खूप अपूर्ण बोलतो, पण संत खूप कमी बोलतात पण नेमकं बोलतात, पूर्ण बोलतात। ज्यावेळी गीता दर्शनचा अभ्यास करायचं म्हणलं त्यावेळी मुळात आत्मपरीक्षण झालं, कारण की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, स्वामीजींनी जे सांगितलेलं आहे ते आणि आपलं जीवन जे चाललेलं आहे यातली तफावत फार प्रकर्षाने जाणवायला लागली। आत्ता आशिष कर्मयोगावर बोलला, त्या पुढचा काही भाग जो मी मांडणार आहे त्यावर गेल्याच शनिवारी याच वास्तूमध्ये स्वामीजींनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये कर्मयोग पूर्ण सांगितला। रविवारी सकाळी आजचा जो युवा स्नेहाचा विषय तो अख्खा विषय स्वामीजींनी तिथे मांडला होता। खर तर सद्गुरु बोलल्यावर आता आपण ह्या विषयावर काय बोलायचं ही विवंचना आम्हाला सगळ्यांनाच होती, पण त्यांच्या कृपेने एक गोष्ट मात्र कळत होती की इथं जे बोलणं आहे हे केवळ बाय प्रॉडक्ट आहे, जो गाभा आहे तो मुळात चिंतनाचा आहे, आचरणाचा आहे, त्यातनं अभ्यास सुरू झाला। जो अभ्यास झाला तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। जे प्रसंगवशात कर्म आलं होतं अर्जुनाला त्यापासून तो परावृत्त होऊ पाहत होता, कारण की त्याला त्याचा भयंकर परिणाम दिसत होते। भगवंत त्याला सांगत होते की कितीही बाह्यांगाने कितीही भयंकर परिणाम असले तरी ते कर्म का केलं पाहिजे हा पुरुषार्थ भगवंतांनी त्यांना सांगितलं। मुळात कर्म या शब्दाचा अर्थ भगवंतांनी अर्जुनाला सांगितला। आपण ज्या जगात राहतो ते जग, तिथं आपलं एक क्षणभरही जिवंत असणं हे सुद्धा जर कर्म आहे तर मग कर्म सोडून जाणार कुठं, या कर्मभूमीत कर्म होणार नाही असं होईल कसं? श्वसनासारखं जे कर्म आहे ते तर आपल्या नकळत चालू असतं, त्यात आपण काय करतो? मला असं वाटतं आपला या पृथ्वीतलावरचा आपला जो स्वतःचा पसारा आहे तो आवरल्यावरच कर्म संपतील। ही जी कर्म घडतात त्याचा अकर्म करायला भगवंत सांगतात। कर्म करताना त्याच्यामागची जी भावना असते ती फार महत्वाची असते। जी भावना असते तशीच कर्म घडतात। भावनांचं प्रतिबिंबच कर्म असतं आणि त्याच प्रतीचं फळ मिळतं। स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेतल्या एका अभंगात म्हणतात, एक झाला सत्ताधारी एक घाली तो चाकरी कोणाचेही नचले बळ कर्म तैसे भोगी फळ। नित्य नैमित्तिक असे अनेक कर्म आपण करत असतो, ती करताना जर त्याच्यामागची भावना बदलली तर चित्तशुद्धी सुद्धा होईल असं भगवंत म्हणतात। ते विनोबांचं उदाहरण नाही का की यमुनेच्या पुलावरून रेल्वे चाललेली असताना त्यांच्या बरोबरची एक व्यक्ती यमुनेला नमस्कार करते आणि चटकन नाणं टाकते, तर दुसरी व्यक्ती म्हणत बसते काय हे पैशाचा अपव्यय। ज्या व्यक्तीने नमस्कार केला त्या व्यक्तीची चित्तशुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जी व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या चिंतनात पडली तिची चित्तशुद्धी कशी होणार? कर्मयोगाच्या आचरणामुळे आत्मज्ञान होऊ शकत नाही असं भगवंत म्हणतात, पण कदाचित आत्मज्ञानाकडे आपलं एक पाऊल तर टाकलं जाईल, त्याची सुरुवात तरी होईल। स्वामीजींनी जो सोहमचा उपदेश केलेला आहे त्याच्या अनुसंधानामुळे कर्म एका वेगळ्या पातळीवर घडतील। भगवंत असं म्हणतात की कर्म करताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, कर्मामागचा संकल्प, घडणारं कर्म आणि फलत्याग। पहिली आणि तिसरी गोष्ट जर सांभाळली तर कर्म खचितच चांगली होतील असं ते म्हणतात। अकर्म म्हणजे कर्म सोडणं असं नाही तर त्याच्यामागची भावना बदलणं। जी कर्म करतात ती ज्ञानी आणि अज्ञानी या दोन्ही पुरुषांची बाह्यांगानी सारखीच असतात, पण त्याच्यामागचा फरक असतो तो बोधाचा असतो। स्वामीजी जेव्हा कर्म करत असतात त्यावेळेला ते पूर्ण अकर्तृत्व बोधावर असतात, त्यामुळे त्या कर्माचा लेप त्यांना लागतच नाही। आपला अहंकार एवढा मुरलेला असतो, त्याचा मुरांबा झालेला असतो, त्यामुळे आपल्याला हा अकर्तृत्व बोध वगैरे फार लांबच्या गोष्टी वाटतात. पण या कर्माचं अकर्म करण्याची सुरुवात आपण सेवेसारख्या पवित्र कर्मातून करू शकतो. पण त्यातही विकल्प येते. माझ्या बाबतीत असं झालं, मध्यंतरी पाऊस झाला, त्यानंतर थंडी पडली, मला रात्री माझ्या अपार्टमेंटला झोपायला जायचं होतं. मला असं वाटायला लागलं की मला बरं नाही, बाकी कोणालाच वाटत नव्हतं, पण मला वाटत होतं मला बरं नाही. क्षणभर असं विचारायला की आज नको जायला, पण दुसऱ्या क्षणी स्वामींनी सावध केलं. असा जर असेल तर चित्तशुद्धी होणार कशी, कर्म घडणार कसं? स्वामीजी त्या सद्गुरूंचे पाय टेकणाऱ्या दोन शिष्यांचं उदाहरण नाही का सांगत, कोणाची चित्तशुद्धी होणार? पण आपण जर भगवंताची सेवा करतोय असा जर भाव असेल तर सेवा आणि त्यातली तत्परता या दोन्हीत फरक पडेल. अर्जुन भगवंतांना म्हणतो, हे सगळं तुम्ही जे सांगता आहात कर्माचं अकर्म वगैरे, हे आचरण करणं केवढं कठीण आहे, ते कसं काय शिकायचं? तर भगवंत त्याला सांगतात की संतांना शरण जा. परमार्थ सुरू केल्यानंतर, परमार्थाला मार्गाला लागल्यानंतर आपल्याला अनेक शंका पडतात. आपण ग्रंथ वाचले तर त्याची उत्तरं मिळतील सांगता येत नाही, मंदिरात गेलो तर त्याची उत्तरं मिळतील का नाही सांगता येत नाही, पण संत सहवासात आलो तर त्या प्रत्येक शंकेचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामीजी असं सांगत असतात, देह मन आणि बुद्धी हे तू नाहीयेस, तू त्यापासून वेगळा आहेस, तू साक्षी आहेस, पण आपल्याला अनेक वेळेला ते जमत नाही. स्वामीजींना असं विचारावं असं वाटतं की ज्या ज्या वेळेला आम्हाला जमत नाही त्या त्या वेळेला आमचा आपल्यावरचा विश्वास कमी पडतो का? मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती, विमानात प्रवासी बसलेले असतात, विमान टेक ऑफ घेतं, पायलट जो असतो तो सूचना देतो की सगळ्यांनी सीट बेल्ट बांधून घ्या, हवामान काही ठीक नाही. सगळेजण थोडे घाबरतात, विमान आकाशात झेपावतं. परत पायलट म्हणतो, आम्ही काही तुम्हाला लंच देऊ शकत नाही कारण वातावरण अजूनही ठीक झालेलं नाही. सगळीकडे खळबळ वाजते. परत थोड्या वेळाने पायलट म्हणतो की अजूनही काही वातावरण ठीक झालेलं नाही, विमान तर हलकावे खायला लागतं. सगळीकडे हलकल्लोळ वाजतो. एक प्रवासी पाहतो, एक छोटीशी मुलगी असते ती मात्र सगळी एकदम निश्चिंत असते, पुस्तक वाचत बसलेली असते. सगळं पूर्ववत स्थिती झाल्यावर तो प्रवासी तिला विचारतो की एवढं सगळा हलकल्लोळ वाजला होता, तुला भीती नाही वाटली? ती असं म्हणते, ते जे विमान चालवतायत ना ते माझे बाप आहेत, मी त्यांच्या बरोबरच आलेली आहे, तेच मला नेणार आहेत, आता कसं न्यायचं हे ते बघतील. मला असं वाटून गेलं, खरं तर भगवंतांवर स्वामीजींवर एवढा विश्वास आपला हवा, ज्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी आणलेलं आहे त्या परिस्थितीतून तोच बाहेर काढेल असा विश्वास हवा. स्वामीजींच्या अधिष्ठानावर जी कर्म घडतात ती कर्मणी अकर्म. संत जरी प्रत्यक्ष कर्म करत नसले तरी त्यांच्या अधिष्ठानावर घडणारी कर्म ही त्यांची अकर्मणी कर्म होतात. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ते गणेशपुराण. ही वास्तू निर्माण करताना जेवढ्या साधकांचा हातभार लागला त्या सर्वांनी स्वामीजींच्या अधिष्ठानावर हे कर्म केलं, त्यांची ही कर्मणी अकर्म होती. स्वामीजींनी न करू नये हे सगळं त्यांनीच केलं, हे त्यांचं अकर्मणी कर्म झालं. लोकमान्य असं म्हणतात की कर्माच्या उपदेशानंतर खरं तर अर्जुनांनी ध्यानाविषयी विचारायला हवं, कारण लॉजिकली कर्माचं अकर्म करणं यासाठी मनाला शिस्त लावणं गरजेचं आहे, त्यासाठी ध्यानाचीच गरज आहे. पण शेवटी अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याला कुठल्याही परिस्थितीत ते युद्ध टाळायचं होतं. त्यामुळं भगवंतांना तो म्हणतो की तुमच्या म्हणण्यानुसार जर कर्मापेक्षा निष्काम आणि स्थिरबुद्धीत जर श्रेष्ठ आहे तर मी स्थितप्रज्ञासारखी शुद्ध बुद्धी ठेवतो, म्हणजे झालं या युद्धात मला कशाला टाकतो. भगवंत कृपाळूपणे त्याला समजावतात की तुला जे प्रेयस वाटेल, जे तुला प्रिय वाटेल ते तुझ्यासाठी श्रेयस असेल असं नाही, आणि जे श्रेयस असेल ते तुला प्रिय वाटेल असं नाही. जो कर्मसंन्यास मी तुला सांगतोय तो म्हणजे कर्म सोडून घरी निवांत बसणं असं नाही, तर त्याच्यामागची फलाशा शोधू. पण आपण जर याचा फलाशेपुरता अर्थाने घेतला, थोडासा व्यापक अर्थ बघितला तर असाही होऊ शकतो की सर्व कामांना शोधू. कुठलीही कर्म घडतात कारण की कामांना निर्माण होतात. पण जर कामनाच निर्माण नाही झाल्या तर कर्म घडणारच नाहीत, अत्यल्प घडतील, आणि जी घडतील ती फलाशा विरहित असतील. अहंकार असतो त्यामुळे फलाशा निर्माण होते. एखाद्या भगवंत असं म्हणतात की एखाद्या कर्माचं फल फळ मला मिळालं हे तुम्हाला अज्ञान आहे. आपण एक साधं उदाहरण घेऊ. जर समजा आपण घरी चहा केला, आपण सगळी सामग्री घेऊन बसलो, चहा, साखर, पाणी, अजून काय काय लागतं ते, पण जर गॅसच पेटला नाही तर अग्नीने जर त्याचं कर्म केलं नाही तर चहा होणार कसा? पण जर आपण असं कधी खर तर गॅसला थँक्यू वगैरे काय म्हणत नाही, पण असं जर कधी म्हणलं की बाबा चांगला पेट घेतला तर अग्नी काय म्हणेल की मी काय विशेष केलं, ते तर माझं कर्म आहे, त्यात मी काहीच नाही केलं. सूर्याला जर आपण म्हणलं की छान उगवतोस तू, ज्योतिषांना सांगितलेल्या वेळेला उगवतोस, त्या वेळेला मावळतोस, तर सूर्य काय म्हणेल? किती हास्यास्पद गोष्ट आहे ही. सूर्य कर्म करतो त्याला कुठलीच अपेक्षा नसते, त्यामुळे त्याच्या ठिकाणी भेद देखील नसतो. म्हणजे तो असं नाही करत की गोऱ्या गोमट्यांना चांगला प्रकाश आणि माझ्यासारख्यांना काहीच प्रकाश नाही. म्हणूनच भगवंत असं म्हणतात की मी कर्मयोग हा सर्वप्रथम सूर्याला सांगितले. निसर्ग निर्मित ज्या गोष्टी आहेत त्यामधून आपल्याला कर्मयोगाचे अनेक धडे मिळू शकतात, आपण त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष करतो एवढंच. त्यामुळं कर्म मी केलं त्याचं फळ मला मिळालं हे किती हास्यास्पद आहे असं भगवंत म्हणतात. पण आपण जर सगळेजण केंद्रात येतो त्यामुळं अहंकारावर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे. कारण की आपण केंद्रात येतो याचाच अर्थ आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहेत हे आपण नकळत त्याची कबुली देतो आणि त्याची सुधारणा केली पाहिजे हे देखील आपण मान्य करतो. भगवंत असं म्हणतात की कर्मयोग आणि कर्मयोगी आणि कर्मसन्यासी यापैकी कनिष्ठ असं कोणीच नाही, दोघंही मोक्षाचे अधिकारी होऊ शकतात. हे जे भेद आहेत हे आपण निर्माण केलेले, त्या दोघांमध्ये काहीच फरक नाहीये. कर्मयोगाचं जे आचरण आहे किंवा कर्मसन्यास आहे त्याच्यासाठी काही गोष्टी फार महत्वाच्या असतात, जसं आत्मसंयमन किंवा जी मुळात सद्गुरूंनी आपल्याला साधना सांगितलेली आहे ती. आता या दोन्ही विषयांवर आपण सद्भक्त केदार वघेचं चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ.
विशालकडून आपण आत्म्याचं स्वरूप किंवा अकर्तृत्व, चित्तप्रज्ञाची लक्षणं, आशिष आणि अवधूत यांचा पण कर्मयोगावरचं चिंतन होतं. यानंतर भगवंतांनी स्वतःचं मूळ स्वरूप जाणण्याचा उपाय सांगितला, तो म्हणजे ध्यान. एका ठिकाणी शांत बसून दोन भुयांच्या मध्ये लक्ष देऊन साक्षीत्वानी विचारांकडे लक्ष द्या. यानंतर ते विचार हळूहळू कमी होतील, मग जो विचाराला साक्षी आहे त्यालाच स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न राहील, असा या ध्यानाचा प्रवास सांगितलेला. पण हे ध्यान सांगितलं कसं? कारण आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो. मी जर कोण आहे किंवा मी काय हे जर मला विचारलं तर मी म्हणतो की मी या कॉलेजचा, मी या देशाचा, मी या पेठेत राहतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पोझिशन घेऊन बसलो, त्यामुळे ही कुठलीही गोष्ट हल्ली तरी आपल्याला दुःख होतं, आपल्यावर याचा डायरेक्ट इफेक्ट. पण आपलं यापैकी काही आपलं स्वरूप नाही आहे, यामुळे आपल्याला ही साधना भगवंतांनी व्यवहारात जगताना आपण वेगवेगळ्या भूमिकांमधून जगतो. पालकांची भूमिका, पाल्याची भूमिका, एम्प्लॉईची भूमिका, अशा अनेक भूमिकांमधून आपण तासन तास जगतो. किंवा विचार, विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, भावना, सुख, दुःख, अहंकार, अशा भावना होऊन आपण जगतो. तर यापासून सुटण्याचा मार्ग काय? यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण हे कसं जगतो. समजा माझी कॅम्पस प्लेसमेंट आहे, तर ज्या क्षणी माझी इंद्रिय हे ग्रहण करतात की माझी प्लेसमेंट झाली, त्या क्षणी माझ्या मनात आनंद या भावनेची उत्पत्ती होते. मनाच्या स्थितीत बदल झाला की बुद्धी त्याची दखल घेते. बुद्धी त्याला तू कसा अभ्यास केला होता किंवा तू कशी उत्तर दिली होती अशा प्रकारचं कारण देऊन दुजोरा देतो. हा फीडबॅक असतो. मन परत उतल खाते, मग माझ्या मनात अहंकार अशा भावनांची उत्पत्ती, परत माझ्या मनाच्या स्थितीत फरक पडतो, परत बुद्धी त्याची दखल घेते, परत बुद्धी अजून विचार करते, परत फीडबॅक देते। ही चेन न संपणारी, ज्याला कंपल्सरी थिंकिंग असं म्हणतात, कधीच संपत नाही। एकदा चेन चालू झाली की तुम्हालाही कळत नाही की तुम्ही कधी विसरले। ही कंपल्सरी चेन जर तोडायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं। जर आपण आपल्याबरोबर जगणाऱ्या प्राण्यांचं उदाहरण घेतलं तर वाघ आपण म्हणतो खूप क्रूर आहे, पण शिकार करणं हा त्याचा सहज भाग। आपण जसे भूक लागलं की फळ खातो तसा तो भूक लागली की जाऊन शिकार करतो। कदाचित जर वाघाच्या जागी माणूस असेल तर तो म्हणेल आज सगळी हरणच संपून टाकते, पण तो तसं नाही करत। वाघ एकदा शिकार केल्यावर 7 दिवस काही खात नाही। किंवा 2 पक्षी जेव्हा आकाशात भांडतात तेव्हा जर तुम्ही बघितलं तर ते भांडतात आणि दुसऱ्या काही क्षणात ते एकमेकांपासून अलग होतात, एकमेकाकडे पाठ करून निघूनही जातात। म्हणजे झालेल्या कर्मामधून ते काही इनपुट घेत नाही, त्यांच्याही मनात भावनांची उत्पत्ती होते, तेही भांडतात, पण कुठे मेमरायझेशन होत नाही। आपण समजा भांडलो तर आपण त्या प्रसंगापुरते भांडत नाही, आपण आधी आठवतो की हा माणूस कसा आधीही भांडलेला, त्या माणसाचा स्वभाव असाच कसा आहे, अशा प्रकारची मेमरायझेशन करून आपण भांडतो, कारण आपल्याकडे बुद्धी। प्राणी आणि मनुष्य यात एकच फरक की त्यांच्याकडे बुद्धीची कमतरता, त्यामुळे प्राण्यांना स्वतःला जाणून घेण्याची शक्ती नाही। आपल्याला परमेश्वरांनी बुद्धी दिली त्याचं फक्त एकच कारण होतं की तू या बुद्धीने स्वतःला जाणून घे, पण त्या व्यतिरिक्त आपण सगळं करतो। तर अशा आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव व्यवहारात असताना ठेवायची कशी? तर याकरता काही प्रोसेसेस असू शकत नाही, असं असं करा की जाणीव राहील असं असू शकत, याकरता काहीतरी ट्रिक्सच असतात। तर अशा काही ट्रिक्स मी आता तुम्हाला सांगतो। पहिली ट्रिक असू शकते की मन आणि बुद्धी यांच्यामधली चेन तोडणे। ज्या क्षणी तुम्हाला भावनांची उत्पत्ती झाली आहे याची भावना होईल त्या क्षणी तुमच्या शुद्ध मीचं आठवण तुम्हाला झाली, म्हणजे ज्या क्षणी मला प्लेसमेंट झाली हे लक्षात येईल त्या क्षणी मला माझ्या स्वरूपाचीच जाणीव झाली। यानं मनाकडून काही बुद्धीकडे जाणार नाही आणि चेन तुटेल, बुद्धी काहीच विचार करणार। अशाने तुम्ही प्रत्येक घडलेली घटना ही फॅक्ट म्हणून बाजूला काढा। माझी प्लेसमेंट झाली हे जर तुम्ही खरंच विचार केलात तर काही मिली सेकंड मध्ये कळत, आणि चेन कधीच सुरू झालेली मिली सेकंड मध्ये चालू, त्या क्षणी ती ब्रेक करायची जेव्हा तुम्हाला लक्षात येईल आता माझी प्लेसमेंट झाली आहे हे 1 सेकंदात पास झालं, त्यामुळे आता मी काहीच विचार करणार। ही एक आयडिया असू शकते। दुसरी असू शकते की एक्स ऍक्सिस अजून का एक्स आणि वाय असतो आपला, त्याच्याविषयी फक्त एक, इतर आपण पॉझिटिव्ह साईडला पॉझिटिव्ह मॅप करतो आणि निगेटिव्ह साईडला निगेटिव्ह मॅप। रोज वावरताना जेव्हा आपल्याला आनंद होईल, सुख होईल, अहंकार होईल, अशा ज्या ज्या भावना उमटतील त्या त्या क्षणी आपल्याला मॅप करा स्वतःला। प्लेसमेंट झाली +3, बॉस ओरडला -2, त्या क्षणी मॅप करा। त्या क्षणी मॅप केल्याने काय होईल की तुम्ही ओरिजिनला येऊ शकता। भावनांची एक वीक पॉइंट असतो भावनांचा, त्या ओळखल्या गेल्या साक्षी भावनी त्या गळून पडतात। अशी ही दुसरी ट्रिक असू शकते। तिसरी ट्रिक अशी आहे, एक मी पुस्तक वाचलं होतं माझं, तर त्या लेखकाने असं लिहिलेलं की तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे, प्रत्येक हा 24 तास कसा बघतो। देर आर नो सिच्युएशन ओनली अपॉर्च्युनिटी। तुमच्याशी रोजच्या घडणाऱ्या घटना या घटना नाही आहेत, प्रसंग हे प्रसंग नाही आहे, त्या तुम्हाला मिळालेल्या संधी आहेत। कशासाठी? तुमचं स्वरूप जाणून घेण्यासाठी। उदाहरण घेऊ, समजा हॉटेलमध्ये गेलात, सूप मागवलं, गारे, तर त्या क्षणी जर चिडलात तर संधी गमावून बसा. राग येणारे हे तुम्ही नाहीत, हे त्या क्षणी जर तुम्ही संधी गमावली तर संधी गमाव, तर या त्या संधी. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जर्किन न घेता चुकून महाग पडले. आपल्या नशिबाप्रमाणे पाऊस पडतो, त्यामुळे भिजला. तर ज्या क्षणी फ्रस्ट्रेशन येईल त्या क्षणी संधी गमावलेली आहे. फ्रस्ट्रेशन येणारे हे तुम्ही नाही, तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर तुम्ही आता तुम्ही म्हणाल की एवढं सूक्ष्म सूक्ष्म का बघतो, तर या अशा सूक्ष्म भावना जेव्हा पकडाल तेव्हा मोठे प्रसंग तुम्हाला सहज पार करतात. अशा सूक्ष्म सूक्ष्म भावना पकडा. आपल्याला कळतही नाही आपण या भावनांच्या कधी ताब्यात येतो, असे आपण रोज करत असतो. एका पुस्तकात मी वाचलं याच संदर्भात, तर तो लेखक असं म्हणतो की जर मी 3 तास रांगेत उभं राहिलो तर 2 तास 58 मिनिटाला माझ्या मनात हा विचार येत नाही की मी 2 तास 57 मिनिटं रांगेत उभं. रांगेत उभं राहून जर कंटाळा आला तर संधी गमावून बसाल की मला कंटाळा येऊ शकत नाही. कुत्र्याला कधी कंटाळा आलेला बघितला नाहीच, कारण ते पूर्ण आयुष्य त्यांचं प्रेझेंट मध्ये जात. तर अशा या काही ट्रिक्स असू शकतात. या त्यानं मी तू असं एक सांगतो की भावना मध्ये जगणं हे कसं चुकीचं. आता मला जर चॉकलेट दाखवलं तर मला आनंद होतो, हेच जर आईला दाखवलं तर तिला आवडत. म्हणजेच एका ऑब्जेक्टनी निर्माण होणाऱ्या 2 भाव परस्पर विरोधी भावना आहेत. म्हणजे भावना या अस्तित्वातच नाही, भावना या खोट्या, मग त्यांच्या तुम्ही जगतात असे काही अर्थ. निसर्गाने एक उदाहरण दिलं ट्रान्सफॉर्मेशन. आळी असते, झाडांवर जगते, पानं खाते, पण काही काळाने ती कोष धारण करते आणि त्याचं फुलपाखरू तिथं पूर्ण आयुष्यच बदलून जात. तर आपला दृष्टिकोन असाच बदलायचा. जर तुम्ही असं म्हणालात की मला माझ्यातल्या सद्गुणांची वृद्धी करायची किंवा माझे सगळे अवगुण मिटले पाहिजे, तर हे असं म्हणण्यासारखे आहे की आईने फास्ट चालायचा प्रयत्न करायचा, कारण आई तसं करत नाही. आई कोष धारण करते आणि तिच्या अख्ख्या आयुष्याची डायमेन्शनच बदलून जात. आधी ती पानं खाते तर फुलपाखरू मत. आई दिसली तर आपल्याला वाईट वाटतं, फुलपाखरू दिसली तर चांगलं वाटतं. पूर्ण आयुष्य बदलूनच जातं, डायमेन्शन बदलतं, विचार करण्याची पद्धत बदलतं, घडणाऱ्या घटनांचं परसेप्शन बदलतं. तर असंच आमचं आईचं फुलपाखरू व्हावं अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं सांगतो. यानंतर स्वामी मुखरंगनाथांनी रचलेली ध्यानाचे वर्णन करणारी प्रार्थना प्रणव भोवाळकर सादर करेल. सर्वांनी डोळे मिटून या प्रार्थनेशी विकृत होण्याचा प्रयत्न करूया आणि प्रार्थना संपल्यावर आपण ध्यानाला बसूया. ओंकाराने ध्यानाचा शेवट.
मोक्ष परमार्थी राहो निदक्ष आत्मज्ञान साधारी आत्मज्ञानाची जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण याचे आधारे आसन समवावे दरे भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतके विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थावबोधी रमो मन ब्रह्मरूप होना आपना सिद्धता पावे नाभि पासे न चिद्गगने मन प्राणा से एकवचन मध्यमा मार्गे सोहं स्मरण करावे सुख चिदाकाशी प्रवेशता सोहं प्रत्यय येहता चिदानंदाशी ऐक्यता हो निराहे पुनरपि वृत्तिं सा उदय होता ये कसे भुव प्रत्यय सेवा दृष्टित्वे वृत्तिं चालय साधा वालादे वृत्ति उद्भवता साक्षित्वधरी ब्रह्मपद प्राप्ति शून्यते उपरी हाथ अभ्यास निरंतर करी आत्म सुखाकारं या अभ्यासे आनंद स्थिति या अभ्यासे परम शांति या अभ्यासे जीवन मुक्ति निःसंदिग्ध मकरंद देवी आशीर्वचन घड़ो आवरी श्रवण साधन श्री गुरु पाउले स्मरो न क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पाउले स्मरो न क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पाउले स्मरो न क्षेम कल्याण चिंतितसे
यानंतर मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपले आशीर्वचन द्यावे. त्यांच्या आशीर्वचनाने आपल्या कार्यक्रमाची समाप्ती.
ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। अतः युवा स्नेह कार्यक्रम समाप्तीकडे आलेला आहे। अर्थात मी जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा कोणताही कार्यक्रम समाप्तीकडे आलेला असतो। तशा तऱ्हेने हा कार्यक्रम समाप्तीकडे आलेला आहे, पण अलीकडचे युवा स्नेह हे कार्यक्रम सगळ्या वयोगटांचे 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 लक्षपूर्वक पाहिले ऐकले आणि खरोखरच खूप समाधान असं या कार्यक्रमांमुळे झालं। मुलांना निसरूड फुटलं आणि मुलं बोलायला लागली की वडिलांचं काम संपलं पाहिजे, तसं आपलं काम संपतंय की काय अशी एक सुखद शंका या सगळ्या वयोगटांचे कार्यक्रम ऐकून चांगल्या अर्थाने मी म्हणतो अशी झाली। आता हा जो कार्यक्रम आहे आणि दरवेळेला 15 ते 25 या वयोगटाचा कार्यक्रम, माझी अशी कल्पना की या वयोगटाच्या युवकांनी गीता दर्शनाचा अभ्यास ही त्यांच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पनाच ठरवलेली आहे। त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा गीता दर्शनावर आधारित असं झालेला दिसतो। असं असल्यामुळं गीता ऐकायला मिळाल्यामुळं अति स्पष्टतेने क्लॅरिटीने परमार्थ ऐकल्याचं समाधान या कार्यक्रमामध्ये निश्चित मिळत, ते आजही मिळालं। आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्यन्नम वेदन चैव कश्चित, असं आत्म्याबद्दल भगवंतांनी जे म्हटलेलं आहे कोणी एखादा आत्म्याला पाहणारा हा आश्चर्यासारखा आहे। सर्व काळात, या काळात तर आहेच, पण सर्व काळामध्ये आत्म्याला पाहणारा हा आश्चर्यतुल्यच आहे। याचं एक कारण असं की आत्मा हा दृष्टीचा विषय नसताना देखील जो आत्म्याला पाहतो अर्थात आत्म्याशी एकरूप होऊन राहतो ते या जगतातलं आश्चर्यच आहे। आणि दृष्टीचा विषय नसताना देखील आत्म्याला पाहण्याकरता प्रवृत्ती होणं ही देखील आश्चर्याची गोष्ट आहे। आणि जो पाहतो तो देखील आश्चर्यासारखा पाहतो. रामकृष्ण गोष्ट सांगायचे ना की भिंतीच्या पलीकडं असलेलं विलक्षण दृश्य, जो जो भिंतीवर चढेल तो तो आहा असं म्हणायचं आणि भिंतीच्या पलीकडे उडणार. त्यामुळे उरलेल्यांना फार आश्चर्य वाटायचं की हा आहा तर म्हणतो पण पलीकडे उडी मारतो काय आहे तरी काय. उत्सुकतेपोटी अनेकांनी प्रयत्न केले पण पाहिल्यानंतर मात्र आहा असं म्हणून पलीकडे उडी मारली. पण एक असा निघाला की त्यांनी पाहिलं, त्यांनी आहा असा उद्गारही काढला पण काय पाहिलं हे सांगण्यासाठी परत आला. अशा रीतीने आत्मा पाहणं हे आश्चर्यासारखं आहे. आत्म्यासंबंधी बोलणं देखील आश्चर्यासारखं आहे. मला आनंद असा आणि आशा करता होतो की तुमच्या वयाची तरुण मुलं कुठं 15 खरोखरच 15 वर्षांपासून मुलं आहेत. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेली 15-16 अशा प्रकारे समूह किती गव आहे तुझं 15 ओके. त्यामुळं 15 वर्षांपासून ते अंदाजे 23-24 वर्षांपर्यंत अशी ही सगळी मुलं असतील. आणि ही मुलं आत्म्यासंबंधी बोलत होती. आत्मषटक गाणाऱ्या या मुली चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणणाऱ्या बटोहो कस्त्वम असा आचार्यांना छोट वयाने असलेले विचारल्यावर आचार्यांच्या तोंडून ते शब्द आले की मला माता नाही, पिता नाही, मृत्यू शंका मला नाही, मी चिदानंद रूप शिवस्वरूप आत्मा आहे, शिवोहम शिवोहम अशा प्रकारचे उद्गार आवडीने गाणं हे देखील आश्चर्यासारखं आहे. तुम्हाला माहितीये, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये नाही का, ज्युनियर कॉलेज पासून कॉलेज पर्यंत जाणारी मुलं आहात, काय वातावरण आहे. मध्यंतरी खूप वर्षांनी मी कोणत्या तरी कारणासाठी फर्ग्युसन कॉलेजच्या तिकडे गेलो तर मी इतका आश्चर्यचकित झालो. जसा फॅशन शो असावा तशा प्रकारे रस्त्यावर वातावरण, महोत्सव चालू आहे की काय असं वाटावा, खूप विचित्र वातावरण. सगळ्यांचे वेडे स्वप्नाळू असे डोळे होते, कोणत्या तरी वेगळ्याच जगात वावरत होते, काहीतरीच हसत होते, काहीतरीच बोलत होते, काहीतरीच वागत होते. अशा वातावरणामध्ये बाहेर विश्वात हेच वातावरण तुम्हाला आहे, तोंड द्यायला लागत आहे आणि इथं तुम्ही कर्माविषयी बोलत आहात, ध्यानाविषयी बोलत आहात, ज्ञानाविषयी बोलत आहात. आश्चर्यवत वदती पृथ्वीव चान्य, हा हे खरं आहे. आश्चर्यवत चैन मन्य शृणोती असं भगवंत म्हणतात. ऐकण्याचा विषय नसताना देखील आणि ऐकून आत्मा मिळत नसताना देखील नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन असं श्रुती म्हणत असताना देखील ऐकण्यामध्ये सहृदयतेने गोडी राखणारे असे तुमच्या वयाचे तरुण पाहिले. की हेही एक आश्चर्यच आहे असं मला वाटत. छोट्या प्रमाणात काय जे आपण आहोत ते, पण हे आश्चर्य साकार झालेलं आहे. आणि एवढं होऊन देखील श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, ऐकल्यानंतर ऐकून देखील आम्ही जाणलं असं कोणीही म्हणू शकत नाही त्याच्या संबंधी, कारण स्वतंत्रपणाने जाणण्याचा तो विषय नाही, ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नाही, येथ विसरीजे भोगीते पणही, एक पक्षी एक फळ पक्षी फळ सेवन करतो आहे असं इथलं सेवन नाही, भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी मग सुखी सिधे मिठी गाढेपणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ती आलिंगन मेळी होये आपे आप कवळी जैसे जळ जळी वेगळे न दिसे, ही जी शेवटची गोष्ट आहे श्रुत्वा प्येनम वेदन चैव कश्चित, जाणून देखील मी जाणलं असं जाणणारा कधीही म्हणत नाही, हे इथलं आश्चर्य आहे आत्म्याच्या संबंधी, कारण मी जाणलं असं म्हणणं हा वदतो व्याघात दोष समजला जातो, कारण जे जाणण्याचा विषय नाही ते जाणलं असं म्हणतो त्यामुळे त्याचा अनुभव घेऊन आपल्या ठिकाणी कोणी सांगितलं मुरंब्यासारखा अवधूतनिका मुरंब्यासारखा मुरण असं एवढंच करता येणं शक्य आहे, या वयातच देहबुद्धी कमी करण्याचा अभ्यास करता येऊ शकतो हेच वय आहे, नंतर ज्या वयात संसार पाठीशी लागतो तेव्हा देहबुद्धी कमी करू जाऊ करायला जाऊ असं म्हटलं तरी देखील तुलनेने ते फार कठीण आहे, खूपच कठीण आहे, पुढं करू असं म्हणून होत नाही हेच वय आहे, तुम्ही लक्षात घ्या विवेकानंदांचं वय हेच होत, वयाच्या 18-19 वर्षी रामकृष्णांकडे आले, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते किंवा तिसऱ्या वर्षाला होते, ज्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली गेली ते वय 16 वर्षांचं होत, परमार्थ हा नंतरच्या वयात करू असं म्हणणं हे शक्य नाही, आचार्य तर 8 वर्षी निघून गेले असं म्हणतात, समर्थ 12 वर्षी, नाथ 8 वर्षी, याच कारण या वयात उमेद जास्त असते, या वयात निश्चय जास्त असते, या वयात इंद्रियांची शक्ती देखील जास्त असते, या वयात आत्मविश्वास जास्त असतो, या वयात तरलता जास्त असते, या वयात निग्रह करू असं जर ठरवलं तर निग्रह करण्याची शक्ती जास्त असते, मी या वयाचा चांगला अनुभव घेतलेला आहे तुमच्या एवढाच सांग, जगापेक्षा उलटे निश्चय करणं याच्यात धन्यता मानणारे असे मित्र आणि शिक्षक मला भेटले, असं असल्यामुळं खरंच थोडेसे प्रयोग करणं हे या वयात शक्य झालं तुमच्या वयात, तुमच्या वयात असताना मी माझी अशी कल्पना की जवळपास 10 नंतर मी नोकरीला लागल्या नंतर देखील जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी सिनेमा पाहिला, निश्चयच असा जगाच्या विपरीत निश्चय करायचं आणि त्याच्यात आपण काहीतरी मोठी गोष्ट करतो आहोत अशा रीतीने प्रोत्साहन देणारे असे शिक्षक आणि मित्र भेटले, लग्न झाल्यानंतर मी एक सिनेमा पाहिला, कुठला तेही कसं काय गेलो कोर्टात, पण अशा यांनी गेलो की कुठं पाहिला निलायम टॉकीज मध्ये त्याच्या आधी दहावी मध्ये, नववी दहावी मध्ये असताना मी शेवटचा सिनेमा पाहिला आणि त्याच्यानंतर सिनेमा म्हणून पाहिला ना, तर मी प्रथम जेव्हा गेलो अमर अकबर बरोबर तर मला तो एवढा मोठा स्क्रीन पाहून एवढा आश्चर्य वाटलं, दडपल्यासारखं झालं, सगळीकडून ठणठणाट तो आवाज मोठा यायला लागला, गार येते आणि स्वामीजींच्या शिकवणुकीचा देखील तोपर्यंत फार मोठा प्रभाव होता। पण तुम्हाला सांगतो की तो सिनेमा पाहतानाच माझ्या असं लक्षात आलं की मधुराताईंना देखील अशाच प्रकारे आपल्याला जे हवं तेच जीवन जगायचं आहे। आम्ही परत सिनेमाच्या वाट्याला गेलो, अधिक निग्रह याच वयात शक्य आहे। आपण आपली सगळी शक्ती लावावी आणि कर्तव्य करावी असा निश्चय देखील याच वयात करता येणं शक्य आहे। तसंच श्रद्धावान राहण्याचा अभ्यास देखील या वयात शक्य आहे, जास्त शक्य आहे। परीक्षांकरता मी म्हणत नाही, परीक्षांकरता श्रद्धावान राहावं असं मी म्हणत नाही, तर एकूण जीवनामध्ये श्रद्धावान राहण्याचा आपण सश्रद्ध आहोत, कारण श्रद्धेमध्ये निराशा अपयशाची भीती या गोष्टी स्पर्श करत नाही, श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे। आणि जरी अपयश आलं आणि निराशा येईल असे प्रसंग जरी आले तरी श्रद्धेच्या बळावर याच्यातून माझं चांगलं होणार आहे म्हणून माझ्यावर हा प्रसंग गुदरला, अशा रीतीने मोठी स्फुरणदायी आशादायी अशी मनोवृत्ती तयार होते। हा अभ्यास या वयापासूनच करायला पाहिजे, म्हणून या श्रद्धेचं स्वरूप देखील सद्गुरु आपल्या पाठीशी आहे, भगवंत आपल्या पाठीशी आहे, आपलं यश अपयश सुख दुःख मान अपमान या सर्व वेळेला ही सद्गुरूंची कृपा आहे अथवा भगवंतांच्या कृपेचा स्पर्श होतो आहे अशा प्रकारची भावना आपण करू शकतो। मी सुद्धा तुम्हाला ही ट्रिक सांगतो, जसं वर्तमानात राहणं ही खूप चांगली ट्रिक आहे, तसं कोणतीही गोष्ट ऐकली रे ऐकली किंवा त्याचा अनुभव आला रे आला की सद्गुरूंच्या कृपेनी सद्गुरूंच्या इच्छेनी अथवा भगवंतांच्या कृपेनी भगवंताच्या इच्छेनी हा प्रसंग आला असं समजावं। जसं नोकरी लागली सद्गुरूंच्या कृपे भगवंताच्या कृपे, नाही लागली माझे याच्यातच कल्याण होणार असेल, सद्गुरूंची आठवण प्रथम यावी भगवंताची आठवण प्रथम यावी। विनोब म्हणतात की आई गेली असं कानावर बातमी आली तर प्रथम स्मरण भगवंताचं व्हावं आणि मग रडू यावं, रडू यावं पण पहिला स्पर्श भगवंताच्या कृपेचा व्हावा दुःखात अथवा सुखात, मानाच्या वेळेला अथवा अपमानाच्या वेळेला, यशाच्या वेळेला अथवा अपयशाच्या वेळेला। याच्या उलट असं होतं की यशाच्या वेळेला आपण आपल्या कर्तबगारीमुळे हे झालं, आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी गुणांमुळे झालं असं चिंतन आपण करतो, आणि अपयशाच्या वेळेला आपले गुण नव्हते म्हणून अपयश आलं असं म्हणत नाही, तर आपले दिवस नव्हते म्हणून अपयश आलं। अनुकूलता नव्हती दैवाची म्हणून अपयश आलं असं म्हणतो। त्याच्याऐवजी हे सर्व कृपेवर, सद्गुरूंच्या अथवा भगवंतांच्या कृपेवर आहे अशा प्रकारे भावना ठेवणं हा देखील एक अभ्यासच आहे. भगवंताच्या प्राप्तीची तळमळ हा जणू आपला प्राण होऊन जावा. रात्रंदिवस त्याच्याकरता खरंच तळमळावं, ते खावं असं वाटावं, विषयाचं चिंतन नसावं. वयाच्या आणि देहाच्या शरीराच्या वाढी बरोबर विषयाबद्दल तल्लखता निर्माण होणं आणि जागृती निर्माण होणं हा देहाचा स्वभाव आहे. तरी देखील मी सांगतो, असं असताना देखील आपल्या चिंतनाचा विषय विषय हा नसावा, विकार हा नसावा, असा प्रयत्न आपण करावा. आणि नाम घेणं हे प्रार्थना ध्यान करणं या गोष्टींनी आपण आपल्याला वारंवार सावरावं. नाम घेताना आपण भगवंताची आपल्यावर कृपा आहे असा भाव ठेवून नाम घेऊ शकतो. आपण रामरूप आहोत अशा भावनेने नाम घेऊ शकतो. सर्वत्र राम भरून राहिलेला आहे अशा भावनेने नाम घेऊ शकतो. तर केवळ नाम चाललेलं आहे म्हणजे वर्तमानच आहे, बाकी काहीच नाही. या क्षणाला वर्तमान म्हणजे परमात्मा आहे नामाच्या रूपाने असा भाव ठेवू शकतो. असं आपण जर करत राहू तर ज्या स्थिर बुद्धीचा विशालनी उल्लेख केला आशिषनी उल्लेख केला ती स्थिर बुद्धी आपल्याला सहज लाभेल, आपल्या जवळच ती असेल. आपल्याला जे काही करायचं आहे तर ते भगवंताला सांगून करण्याची सवय देखील तुम्ही लावू शकता. जे काही करायचं ते अगदी तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तरी भगवंताला सांगून जा तुम्ही कॉलेजमध्ये जाते. अभ्यासाला बसणार असला तर कोरे नुसते बसू नका, भगवंताला सांगून बसा मी अभ्यासाला बसतोय. जो अभ्यास करेन तर तो तुमच्या उपस्थितीत होवो, तुमचं लक्ष राहो त्याच्याकडे, अशा प्रकारची कोणती भावना धरणं तुम्हाला शक्य आहे. जेवढे तुम्ही विषयाने घेरले जाल किंवा वासनेने विकाराने घेरले जाल तेवढी तळमळ मंद होते. आपल्या अभ्यासात देखील किंवा कर्तव्यात देखील विषयाच्या किंवा वासनेच्या नादाने मंदता येते, अभ्यास देखील मागोपुढं व्हायला सुरुवात होते. मी असं पाहिले की एरवी खूप चांगली होऊ शकली असती अशी जीवन केवळ वासनेमुळं किंवा विषयांच्या नादी लागल्यामुळं पार नाहीशी झाली. अगदी संतत्व देखील प्राप्त होऊ शकत होतं इतके गुण एका बाजूला असताना केवळ विषयामुळं केवळ वासनेमुळं विषयाच्या मागं लागल्यामुळं जीवन संतत्वाकडे न जाता पार भलतीकडे निघून गेलं असं होऊ शकत. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व विषय योग्य वेळी प्रवेश करेल. अचूक आणि परिणामकारक असं बोलायला वागायला खरंच आपण शिकलं पाहिजे. चूक आणि अचूक हे कधी कधी रिलेटिव्ह देखील असत, पण मी चूक आणि अचूक हा शब्द हा केवळ व्यवहारातल्या चुकीसाठी वापरत नाहीये, तर अचूक म्हणजे आत्मबुद्धी राखून आपली जी प्रकृती आणि जितकं चांगल्यात चांगला त्यावेळेला आपल्याला कृती करता येईल तेवढी, एवढीच मी व्याख्या करेन. याला मी अचूक कर्म म्हणेन. आणि परिणामकारक देखील असावं, आपलं बोलणं आपलं वागणं हा परिणाम देखील दुसऱ्यांवर नसून आपल्या आपल्यावर आपल्या बोलण्याचा वागण्याचा चालण्याचा ईश्वराकडे जाण्यासाठी सत्कर्म करण्यासाठी आपली कर्तव्य उत्तम रीतीने करण्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असा परिणाम सतत होत राहणं हे गरजेचं आहे. काही काही मंडळींना अचूकता ही गोष्ट नसतेच, मग वागण्यात बोलण्यात ही नसते आणि एकूण अब्सेंट माइंडेड अशा रीतीने वर्तन करत असत. तसं तुमचं कधीही न होव. मी असा एक विनोद वाचलेला होता की मॅनेजर विचारतो की तुमच्या रजेच्या अर्जामध्ये तीव्र वेदना होत असल्यामुळं रजा घेतलेली आहे असं लिहिलेलं आहे, पण या तीव्र वेदना कशाच्या नेमक्या हे काही लिहिलेलं नाहीये. तर कारकून म्हणतो ते त्या डॉक्टरच्या सर्टिफिकेट मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे डॉक्टरला विचारलं देखील नाही की तुम्ही अर्ज देत असताना मला, तुम्ही सर्टिफिकेट देत असताना मला काय होतंय, याचं निदान सर्टिफिकेट दिलं हे देखील त्याला माहीत नव्हतं. मला रजा घ्यायचे काहीतरी सर्टिफिकेट द्या असं बहुतेक तो गेला असणार. स्वरूपानंद म्हणतात की करावा विचार आपला आपण, कोण मी कोठो न जन्म आलो, जन्मोनिया काय करावे उचित बरवे हिताहित विचारावे, देहांती मागुते कोठे जाणे असे काय विश्व कैसे होय जाय. सगळ्याच झाला जरूर घ्यावा स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध, होतसे प्रबोध अंतर्यामी. अशा प्रकारचा अंतर्यामी प्रबोध जरूर जरूर आपल्या जीवनामध्ये व्हावा. आपलं चालणं हे सातत्याने घडावं, ध्येयाला सन्मुख असं घडावं, आपली पावलं सतत पुढं पडत राहावीत ध्येयाकडं. स्वरूपानंद म्हणतात ध्येयाकरता जगू ध्येयाकरिता प्राण वेचू. तसं खरंच एक ध्येयनिष्ठ जीवन असावं. रडगाणं गात असं जीवन कधी नसावं. वाट थोडी बिकट असली तरी देखील घाबरू नये. अपयशाने खचून जाऊ नये. अपयश हा या वयातल्या मुलांना मुलींना कदाचित स्पर्श करू शकेल असा विषय निश्चित आहे. यशासारखाच अपयश देखील. कोणाला परीक्षेत कमी मार्क पडतील, कोणी आजारी वगैरे पडेल, कोणाचं कोणत्या बाहेरच्या कारणांमुळं, जसं एक मंदीचा विलक्षण प्रभाव असल्यामुळं प्लेसमेंट नाही झाली असंही होऊ शकतं. अशा अशा सगळ्या स्थितीमध्ये कोणाची लागलेली नोकरी काही काळ झाल्यानंतर खंडित होऊ शकेल, होऊ शकत. पण जीवन संपत नसतं हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. असे अनेक प्रसंग येतात आणि जातात. माघारन जन्मात ठाऊकी होऊ देत आघात, होऊ देत आघात सारखे होऊ देत आघात असे काव्य आम्ही तरुणपणी म्हणत असू. होता मारा कटु शब्दाचा तोलन जाईल कधी मनाचा विकसन हे अभिजात होऊ देत आघात. त्यामुळं आघात होत राहतील, कधी यश कधी अपयश हे येत राहील. अशा सर्व परिस्थितीमध्ये नेटानी जो पुढे जात राहतो असे पुढे जाणारे आपण सगळे असावे. एक लक्षात ठेवा की तुमच्या कुवतीप्रमाणे कोणाची जास्त असेल कोणाची मध्यम असेल तुम्हाला हे जग स्वीकारणार आहे. जगताचं हे कटु सत्य आहे ते कुवतीप्रमाणे स्वीकारणार. त्यामुळं जे काही तुम्हाला मिळतं ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वीकारा. तरी देखील तुम्ही जिथं जाल तिथं चांगल्या माणसाची गरज ही कायम राहणार, ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. तुम्ही खूप शिक्षण तुमचं फारच म्हणजे एमटेक सारखा आयआयटी मध्ये तुम्ही शिकत असाल हे फार फार मोठ्या पातळीचं उत्तम शिक्षण झालं. तर कोणी आयटीआय केलेलं असेल खूप तफावत असू शकेल दोन व्यक्तींमध्ये, तरी देखील तुम्ही जिथं असाल तिथं चांगल्या माणसाची गरज ही कधीही समाजात संपलेली नाही. तुमच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या घटकामुळं तुम्हाला हळूहळू करून निश्चित स्वास्थ्य मिळेल परमार्थ करण्याएवढं. मात्र परमार्थ हे ध्येय असावं आणि परमार्थ करता करता तुम्हाला नोकरी उद्योग व्यवसाय प्रपंच या सगळ्या गोष्टी यथान्याय उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्नही करायचा आहे. या दोन्हीचा समन्वय घालून आपल्याला चालायचं आहे. मी स्वामीजींकडे अशी प्रार्थना करतो, खरंच आजची तुमच्या सगळ्यांची मनोगत किंवा तुम्ही जे चिंतन व्यक्त केलं ते चिंतन आणि सगळाच कार्यक्रम त्याच्यामध्ये स्तोत्र होतं, अभंग होते, ध्यानाचाही थोडासा भाग होता, या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्या एका उत्साहाने ज्या एका उत्तम प्रेरणेने तुम्ही भाग घेतलात ती प्रेरणा ज्यांनी भाग घेतला आणि जे श्रवणाला आले ते आपण सगळे यांची आयुष्यभर अशीच टिकत टिकून राहो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. मला असं वाटतं की स्वामीजींचं जे स्वप्न आनंदवन भुवनाचं, तर ते स्वप्न आपल्या सगळ्यांच्याच अंगाने पूर्ण होणार आहे. आणि आज जर स्वामीजी असते तर तुम्हाला खरंच डोक्यावर घेतलं असतं. माझ्या हृदयस्थ अशा सद्गुरूंकडं स्वामीजींकडं मी हा तुमच्या कार्यक्रमामुळे मला झालेला संतोष देखील पोचवतो कळवतो आणि माझ्या हृदयस्थ अशा सद्गुरूंचे आशीर्वाद देखील मी तुम्हाला प्रदान करतो. हरिओम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।